ಪತಿಃ ವಜ್ರಹಸ್ತ ತಥೈವೈತ್ರೀ ಗಜರಾಜೋ ಪರಿಸ್ಥಿತ ಪ್ರಾಪ್ತ ಸಹಸ್ರನಯನ ಯಥಾಚಕ್ರಸ್ತಥೈವ ಸತಃ ಪರಿವೃತಸ್ತಾಭಿರೇಶಾನೋ ದೇವಶಕ್ತಿಭಿಃ ಅನ್ಯತಾಮಸುರಾಶೀಘ್ರಂ ಮಮ ಪ್ರೇತ್ಯಾಹ ಚಂಡಿಕಾ ತತೋ ದೇವೀ ಶರೀರಾತ್ತೋ ವಿನಿಷ್ಕ್ರಾಂತಾತಿಭೀಷಣ ಚಂಡಿಕಾ ಶಕ್ತಿರತ್ಯುಗ್ರಾ ಶಿವಾಶತ ನಿನಾದಿನಿ ಸಾ ಚಾಹ ಕೋಮ್ರಜಟಿಲಮೀಶಾನಮ ಪರಾಜಿತ ದೋತತ್ವಂ ಗಚ್ಚ ಭಗವನ್ ಪಾರ್ಶ್ವಂ ಶುಂಭ ನಿಶುಂಭಯೋಃ ಬ್ರೋಹಿ ಶುಂಭಂ ನಿಶುಂಭಂ ಚ ದಾನವಾಮತಿ ಗರ್ವಿತೋ ಏತಾನ್ಯೇ ದಾನವಾಸ್ತತ್ರ ಯುದ್ಧಾಯ ಸಮುಪಸ್ಥಿತಾಃ ತ್ರೈಲೋಕ್ಯಮಿಂದ್ರೋ ಲಭತಾಂ ದೇವಾಃ ಸಂತು ಹವಿರ್ಭುಜಃ ಯೋಯಂ ಪ್ರಯಾತ ಪಾತಾಲಯ್ಯತಿ ಶತದ್ರವ್ಯಂತೋ ಮಚ್ಚಿವಾಂಕ್ಷಿತೇನ ವಹ ಯತೋ ನಿಯುಕ್ತೋ ದೌತ್ಯೇನ ತಯಾ ದೇವ್ಯಾ ಶಿವಸ್ವಯಂ ಶಿವದೂತೀತಿ ಲೋಕೇಸ್ಮಿನ್ ಸಾಖ್ಯಾತಿಮಾಗತ ದೇವಿ ಶ್ರುತ್ವಾ ವಚೋ ದೇವ್ಯಾ ಶರ್ವಾಖ್ಯಾತಂ ಮಹಾಸುರಾ ಅಮರ್ಷಾಪೂರಿತ ಚಕ್ವರ್ಯತ್ರ ತತಃ ಪ್ರಥಮೇವಾಗ್ರೇ ಶಕ್ತಿವೃಷ್ಟಿಭಿಃ ವವರುಷೋದ್ಧರಾಮರ್ಷಾಸ್ತಾಂ ದೇವೀಮಪರಾರಯ ಸಾ ಚ ತಾನ್ ಪ್ರಹಿಲಾನ್ ಬಾಣಾನ್ ಶೂಲಶಕ್ತಿ ಪರಶ್ವಥಾನ್ ಚಿಚ್ಛೇದಲೀಲಯಾಧ್ವಾತಾ ಧನುರ್ಮುಕ್ತೇರ್ಮಹೇಶುಭೇ ತಸ್ಯಾಗ್ರತಸ್ತಥಾಕಾರೇ ಶೂಲಪಾತ ವಿರಾರಿತಾನ್ ಖಟ್ವಾಂಗಪೋಧಿತಾಶ್ಚಾರೀನ್ ಪುರ್ವದೀ ವ್ಯಜರತ್ತದಾ ಕಮಂಡಲು ಜಲಾಕ್ಷೇಪ ಹತವೀರ್ಯಾತೋಜಸ ಬ್ರಹ್ಮಾಣಿ ಚಾಕರೋಚ್ಛತ್ರೋನ್ ಯೇನ ಯೇನ ಸ್ಮಧಾವತಿ ಮಾಹೇಶ್ವರೇ ತ್ರಿಶೂಲೇ ಕುಂಡ ಪ್ರಹಾರ ವಿಧ್ವಸ್ತಾಂ ಪ್ರಾದ್ರಕ್ಷತ ವಕ್ಷಸಃ ವಾರಾಹ ಮೂರ್ತ್ಯಾಂಜಪತಂಶ್ಚಕ್ರೇಣ ಚ ವಿದಾರಿತಾಃ ನಖೇರ್ವಿದಾರಿತಾಶ್ಚಾನ್ಯಾನ್ ಭಕ್ಷಯಂತೆ ಮಹಾಪುರಾನ್ ನಾರಸಿಂಹೀ ಗಜರಾಜೋ ನಾರಾಪೂರ್ಣ ದಿಗಂಬರಾ ದಂಡಾಟ್ಟಹಾಸೇರಸುರಾಶಿವಲೋಚ್ಯಭಿದೋಷಿತಾ ವೇತ ಪೃಥಿವ್ಯಾಂ ಪರಿಲಾಂಸಾಂಚಾನಿ ಮಾತೃಗಣಂ ವೃದ್ಧಂ ಮರ್ದಯಂತಂ ಮಹಾಸುರಾನ್ ದೃಷ್ಟ್ವಾಭ್ಯುಪಾಯೈರ್ವಿಧಿರ್ನೇಷುರ್ದೇವಾರಿ ಸೈನಿಕಾ ಪಲಾಯನ ಪರಾನ್ ದೃಷ್ಟ್ವಾ ದೈತ್ಯಾನ್ ಮಾತೃಗಣಾರ್ಧಿತಾ ಯೋಧ್ವಮಭ್ಯಾಜಯೋ ವೃದ್ಧೋ ರಕ್ತವೀರ್ಯೋ ಮಹಾಸುರಃ ರಕ್ತಬಿಂದುರ್ಯದಾ ಭೂಮೌ ಪತದ್ಯಸ್ಯ ಶರೀರತಃ ಸಮುತ್ಪತತಿ ಮೇದಿನ್ಯಾಂ ಸತ್ಪ್ರಮಾಣೋ ಮಹಾಸುರಃ ಯುಯುಧೇ ಸಕಲಾ ಪಾಣಿರಿಂದ್ರಶಕ್ತ್ಯಾ ಮಹಾಸುರಃ ತತಶ್ಚೈಂದ್ರೇ ಸ್ವವಜ್ರೇಣ ರಕ್ತಬೀಜಮತಾಡಯತ್ ಕುಲಿಶೇನಾಹತಸ್ಯಾಶು ಬಹುಸುಸ್ರಾವಶೋಣಿತಂ ಸಮುತ್ತಸ್ತುಸ್ತತೋ ಯೋಧಾ ತದ್ರೋಪಾತತ್ಪರಾಕ್ರಮಾಃ ಯಾವಂತಃ ಪತಿರಾಸ್ತಸ್ಯ ಶರೀರಾದ್ರತ್ಪಬಿಂದವಃ ಭಾವಂತಃ ಪುರುಷಾ ಜಾತಾಸ್ತದ್ವೀರ್ಯಬಲವಿಕ್ರಮಾಃ ुग्रम शत्रवादातिभेषणम् पुनश्च वज्रपादेन क्षतमस्य शिरो यदा भवाः रक्तम् पुरुषास्तवो जाता सहस्रशः वैष्णवी समरे चैनम् चक्रेणाभिजघानः गदया ताडयामासा ऐन्द्रेतमसुरेश्वरम् वैष्णवी चक्रभिन्नस्य रुधिरस्रावसम्भवैः सहस्रशो जगद्व्याप्तम् सत्प्रमाणैर्महासुरैः शक्या जघानकौमारे वाराही च तथासिना माहेश्वरे त्रिशूलेन रक्तबीजम् महासुरम् स चापि गदया दैत्यः सर्वा एवाहनम् पृथक् मात्रतोपसमाविष्टो रक्तबीजो महासुरः तस्याहतस्य बहुधा शक्तिशूलादिभिर्भुवि पवातयो वै रक्तौघस्तेनासङ्ख्यतशोऽसुराः तैश्चासुरासक्तम् भूतैरसुरैः सकलम् जगत् व्याप्तमासीतवो देवाभयमाजग्मुरुत्तमम् तान् विषण्णान् सुरान् दृष्ट्वा चण्डिका प्राह सत्वरम् उवाचकालीम् चामुण्डे विस्तीर्णम् वदनम् कुरो मच्छस्त्रपर्णसम्भूतान् रक्तबिन्दोन्महासुरान् रक्तबिन्दोः प्रतीक्षत्वम् वक्त्रेणानेन वेगिना भक्षयन्ते चररणे तदुत्पन्नान् महासुरान् एवमेष क्षयम् दैत्यः क्षीणरक्तो गमिष्यति भक्ष्यमाणान्वया चोग्रा न चोत्पत्स्यन्ति चापरे इत्युक्त्वा ताम् तवो देवी शूलेनाभिरथानवम् मुखे न कालीजगृहे रक्तबीजस्य शोणितम् ततो सा वाजघानाथा गदया तत्र चण्डिका न चास्या वेदनाम् चक्रे गदापादोऽल्पिकामपि तस्याः तस्य देहात्तो बहुसुस्रावशोणितम् यतस्ततस्तद्वक्त्रेण चामुण्डा सम्प्रवेक्षति मुखे समुद्गदा येत्या रक्तपादान् महासुराः तांश्च पादाथ चामुण्डा बहुतस्य जशोणितम् देवी शूलेन वज्रेण बाणैरसिभिरष्टिभिः जघानरक्तबीजन्तम् चामुण्डापीतशोणितम् सपपातमहे पृष्ठे शस्त्रसङ्घसमाहतः नेरक्तश्च महीपाला रक्तबीजो महासुरः ततस्ते हर्षमकुला वा पुत्रिदशान्द्रपा तेषाम् मातृगणो जातो धनर्ता सन्मलोद्धतः श्रीमार्कण्डेयपुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी माहात्म्ये रक्तबीजवधो नाम अष्टमोऽध्यायः राजोवाच विचित्रमिदमाख्यातम् भगवन् भवता मम देव्याश्चरितमाहात्म्यम् रक्तबीजवधाश्रितम् भूयस्तेच्छाम्यहम् श्रोतुम् रक्तबीजे निवासिते चकारशुम्भो यत्कर्म निशुम्भश्चादिगोपनः ऋषिरुवाच चकारको मम तुलम् रक्तबीजे निवासिते शुम्भासुरो निशुम्भश्च हवेष्वन्येषु चाहवे हन्यमानम् महासैन्यम् विलोक्यामर्षमुद्वहन् अभ्यधावन्निशुम्भोधा मुख्यया सुरसेनया तस्याग्रतस्तथा पृष्ठे पार्श्वयोश्च महासुराः सन्दष्टौष्ठपुरा क्रुद्धा हन्तुम् देवे उपाययोः आजगाम महावीर्यः शुम्भो विश्वबलैर्वृतः निहन्तुम् चण्डिकाम् कोपा कृत्वा युद्धम् तु मात्रभिः ततो युद्धमते मासि देव्या शुम्भनिशुम्भयोः शरवर्षमदीवोग्रम् रेखयोरिव वर्षतोः चिच्छेदास्ताश्चराम् साभ्याम् चण्डिकास्त्वशरोत्करैः ताडयामासजाङ्गेषु शस्त्रौघैरधुरेश्वरौ निशुम्भो निशितम् खड्गम् चर्म जादाय सुप्रभम् अताडयन्मूर्ध्नि सिंहम् देव्या वाहनमुत्तमम् ताडि देवाहने देवी क्षुरप्रेणासिमुत्तमम् निशुम्भस्याशु दिक्षेदच्चर्मजाप्यष्टचन्द्रकम् छिन्ने चर्मणि खड्गे च शक्तिम् चिक्षेपसोऽसुरः तामप्यस्य द्विधा चक्रे चक्रेणाभिमुखागता गोपाध्मातो निशुम्भोऽथा शूलम् जग्राहदानवः आयान्तम् मुष्टिपातेना देवी तच्चाप्यचूर्णयत् आविद्यादानाम् सोऽपि चिक्षेप चण्डिकाम् प्रति सापि देव्या त्रिशूलेन भिन्ना भस्मत्वमागता ततः परशुहस्तम् समायान्तम् दैत्यपुङ्गवम् आहत्य देवी बाणौ भैरवातयत भूतले तस्मिन् निपतिते भूमौ निशुम्भे भीमविक्रमे भ्रातर्यदेव सङ्क्रुद्ध प्रययौ हन्तुमम्बिकाम् सरतस्थस्तथा कृत्यैर्निवेद परमायुधैः भुजैरस्ताभिरतुलैर्व्याप्याशेषम् तमोनभः समायान्तम् समालोक्या देवी शङ्खमवादयत् ज्याशब्दम् चापि धनुषश्चकारादेव दुःसहम् पूरयामासकुधो निरघण्टास्वनेन च समस्तदैत्यसैन्यानाम् तेजोवध विधायिना सरसिंहो महानादैत्याजितेह महामलैः पूरयामासकगणम् गान्तहैव दिशो दशा तत्काले समुत्पत्त्या गगनम् स्मामताडयत् कराभ्याम् तन्विनादेन प्राक्स्वरान्ते तिरोहिताः अष्टाट्टहासम शिवम् शिवलोदे चकारः तैशब्दैरसुरास्त्रे सुशुम्भक्कोपम् मनय्ययौ दुरात्मम् तिष्ठतिष्ठे देव्याजहाराम्बिकायदा तदाजयेत्यभिहितम् देवैराकाशसंस्थितैः शुम्भे नागत्यया शक्तिर्मुक्ता ज्वालादिभेषणा आयान्निकोटाभासा निरस्तामवोल्कया सिंहनादेन शुम्भस्य व्याप्तम् लोकतयान्तरम् निर्घातनिःस्वरो घोरो जितवानमनीपते शुम्भमुक्ताञ्छरान् देवी शुम्भस्तप्रहिताञ्छरान् चिच्छेदस्वशरे रुद्रैश्वरशोधसहस्रशः ततः सा चण्डिका क्रुद्धा शूलेनाभिजघानदम् स तदाभिहतो भूमौ मूर्च्छितो निपपातः ततो निशुम्भः सम्प्राप्या छेदनामात्तकार्मुकः आजघानशरैर्देवीम् कालीकेसरिणम् तथा पुनश्च कृत्वा बाहो नामयुतम् धनुरेश्वरः चक्रायुधेन दिदिरश्चालयामास चण्डिका ततो भगवती चिच्छेद देवी चक्राणि स्वशरैः सायकांश्च तान् ततो निशुम्भो वेगेन गदामादाय चण्डिकाम् अभ्यधावत वै हन्तुम् दैत्यसैन्यसमावृतः तस्यापतत एवाशो गदान्विच्छेद चण्डिका खड्गेन शितधारेण स च शूलम् समाददे शूलहस्तम् समायान्तम् निशुम्भममरार्दनम् हृदि विव्याधशूलेन वेगावित्थेन चण्डिका भिन्नस्य तस्य शूलेन हृदयान्निःसृतो मनः महाबलो महावीर्यस्तिष्ठेति पुरुषो तस्य निष्क्रामतो देवी प्रहस्य स्वनपत्ततः शिरश्चिच्छेद खड्गेन ततो सावपतद्भुवि तरः सिंहश्चकादोग्रातम् प्राचुण्ण शिरोधरान् असुरांसाम् तथा काले शिवदूते तथा मरान् कौमारी शक्तिनिर्भिन्ना केचिन्ने सर्वासुरा ब्रह्माणी मन्त्रबोधेनाथोयेनान्ये निराकराः माहेश्वरे त्रिशोलेना भिन्नाः मेदुस्तथा परे वाराहीतुण्डघातेन केचिच्चोर्णीकृता भुवि खण्डम् खण्डम् च चक्रेण वैष्णव्यादानवाक्रताः वज्रेण चैन्द्रेहस्ताग्रा विमुक्तेन तथा परे केचिद्विनेशुरसुराः केचिन्नष्टा महाहवाद् भक्षिताश्चा परे काले शिवदोते मृगाधिपैः श्रीमार्कण्डेय पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी माहात्म्ये निशुम्भवतो नाम ऋषिरुवाच निशुम्भम् निहतम् दृष्ट्वा भ्रातरम् प्राणसंवितम् हन्यमानम् बलम् चैव शुम्भक्रुद्धो ब्रवीध्वजः बलावलेव दुष्टे त्वम् मा दुर्गे गर्वमावः अन्यासाम् बलमाश्रित्य युध्यते जाति मालिनी देव्युवाच एकैवाहम् जगद्व्यक्त द्वितीया का ममापरा पश्यैता दुष्टमय्ये मा विशन्त्यो मद्विभूतयः ततः समस्तास्ता देव्यो ब्रह्माणि प्रमुखालयम् तस्या देव्यास्तनो जग्मुरेकैवासीत्तलाम्बिका देव्युवाच अहम् विभोत्या बहुभिरिहरूपैर्यदास्थिता तत्सम्भृतम् मयैकैवाधिष्ठाम्याजौ स्थिरो भव ऋषिरुवाच ततः प्रववृते युद्धम् देव्याशुम्भस्यजोभयोः पश्यनाम् सर्वदेवानामसुराणाम् च दारुणम् शरवर्षैश्चिरैः शस्त्रैः सभाजास्त्रैः सुदारुणैः तयोर्युद्धमबोद्भूयः सर्वलोकभयङ्करम् दिव्यान्यस्त्राणि शतशो मुमुजेयान्यथाम्बिका बभञ्जतानि दैत्येन्द्रस्तत्प्रतिभासकर्त्रभे मुक्तानि तेन जास्ताणि दिव्यानि परमेश्वरि बभञ्जलीनयैवोग्रहङ्कारोच्चारणादिभिः तरश्यरशतैर्देवी माच्छादय ततोऽसुरः सापि तन्गुमिना देवी धनुश्चिच्छेदचेषुभिः छिन्नेन